नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यातल्या कांदा कापूस आणि सोयाबीन प्रश्नासंदर्भात लवकरच दिल्लीत बैठकीचं आयोजन. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही. महिलांच्या रक्षणासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. तर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 तारखेला विरोधी पक्षांकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन. आणि राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या मराठी चित्रपट पुरस्कारांचं मुंबईत वितरण. आता सविस्तर बातम्या. सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य सरकारनं एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक ई पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता ई पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून 7-12 उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्तीच्या कृषी पंपांचं वीज देयक पूर्णपणे माफ करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. राज्यातल्या कांदा कापूस आणि सोयाबीन संबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच नवी दिल्ली इथं बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित भारताचं स्वप्न विकसित शेतीच्या आधारेच पूर्णत्वास जाऊ शकतं असं ते म्हणाले. पीक विमा योजनेची प्रलंबित रक्कम लवकरच शेतकऱ्यांना वितरित केली जाईल असं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज जब मैं आ रहा था तो रास्ते में किसान उन्होंने मुझे बताया फसल बीमा योजना के पैसे नहीं मिले. मैंने वहीं से फोन किया मेरे अधिकारियों को और आपको मैं वचन देता हूं महाराष्ट्र के किसानों के साथ न्याय होगा. फसल बीमा योजना का बचा हुआ पैसा पाई पाई गिनवाई जाए. किसानों की आय दुगनी करने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे. हर संभव उपाय अपनाएंगे.
मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. समुद्रात वाहून जाणारं 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातल्या आष्टीपर्यंत हे पाणी येईल असं फडणवीस यांनी सांगितलं. महिलांना सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकार सक्षम असून अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल रत्नागिरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलत होते. बदलापूरच्या घटनेचं राजकारण करणं गैर आहे मात्र विरोधकांना त्याचा विसर पडला असं मुख्यमंत्री म्हणाले. बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला. बदलापूरला झालेलं आंदोलन पूर्वनियोजित असण्याच्या शक्यतेची पोलीस पडताळणी करत आहेत. या संदर्भातले काही फोन कॉल्स आणि व्हॉईस रेकॉर्डिंग्स पोलिसांच्या हाती लागली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 68 जणांना अटक करण्यात आली आहे. 28 जणांना काल न्यायालयासमोर हजर केलं असता त्यापैकी 22 जणांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं 26 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. त्याचं वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचं वृत्त आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विरोधी पक्षांच्या वतीनं येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं झालेल्या निदर्शनात आंदोलकांनी बांगड्या फोडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यात लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते आणि युवासेना कार्यकारिणी सदस्यांनी काल पोलीस महासंचालक डॉ रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. बदलापूर घटनेतल्या आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आलं. महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरमधल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये पुढच्या महिन्यापासून स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत एका समारंभात ही माहिती दिली. शाळा आणि महाविद्यालयांमधल्या महिला शौचालयांमध्ये महिला कर्मचारीच नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही लोढा यांनी यावेळी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
घरी हलेलं पाळणा येई सुखाची चाहूल, रोजगार नाही आता जरा अडते पाऊल. बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे पाठी, भले राहतो निवांत. विसरून अडी नडी करू भाळाचे स्वागत.
नोंदित महिला बांधकाम कामगाराला किंवा बांधकाम कामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसूतीनंतर स्वतःची काळजी घेण्याकरता रुपये 15,000 आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली असल्यास रुपये 20,000 अर्थसहाय्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दिले जाते. सशक्त कामगार महाराष्ट्र दमदार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई.
राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या मराठी चित्रपट पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण झालं. या कार्यक्रमात 2024 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना, चित्रपटांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2024 अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना, तर गायनासाठी गायक सुदेश भोसले यांना प्रदान करण्यात आला. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम यांना, चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 दिग्पाल रांजेकर यांना, 2023 स्वर्गीय राजकपूर जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचं काल कर्नाटकात निपाणी इथं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या 50 वर्षांच्या लिखाणानं मराठी साहित्यविश्वात त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांना श्रद्धांजली अर्पण करत सीमाभागातल्या मराठी भाषिकांसाठी त्यांचं लेखन नंदादीपासारखं तेवत राहील अशी भावना व्यक्त केली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात काल आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नारायणराव वाघमारे महाविद्यालयानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. सेनगावच्या तोष्णीवाल महाविद्यालयानं दुसरा, तर परभणी जिल्ह्यातल्या राणीसावरगावच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयानं तिसरा क्रमांक मिळवला. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या 11व्या स्मृतीदिनानिमित्त परभणीची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ज्ञानोपासक महाविद्यालय यांच्यातर्फे संयुक्तपणे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा काल परभणी इथं पार पडला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकात्मतेची भावना निर्माण करून त्यातून राष्ट्राचा विकास घडवण्याची प्रेरणा नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांमधून मिळेल असा विश्वास प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ दीभा जोशी यांनी यावेळी व्यक्त केला. कोलकाता इथल्या डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ काल लातूरमध्ये विद्यार्थ्यांची कॅन्डल मार्च काढला होता. लातूर शहरातलं ट्यूशन क्लास असोसिएशन, आरसीसी क्लासेस तसंच विविध सामाजिक संघटनांनी मिळून काढलेल्या या मार्चमध्ये बदलापूर घटनेचाही तीव्र निषेध नोंदवण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 2,810 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून 93 आस्थापनांनी 1,373 पदं अधिसूचित केली आहेत. आतापर्यंत 97 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जाऊन हे सर्व उमेदवार रुजू झाले आहेत. या योजनेत 12वी पास प्रशिक्षणार्थींना 6,000 रुपये, आयटीआय पदवीकाधारक प्रशिक्षणार्थींना 8,000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत काल हर्सूल इथं मनपा केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त मैत्र जीवांचे हे व्याख्यान घेण्यात आलं. प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी या विषयावर मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यातील ईपीक पाहणीची अट रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यातल्या कांदा कापूस आणि सोयाबीन प्रश्नासंदर्भात लवकरच दिल्लीत बैठकीचं आयोजन. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ग्वाही आणि महिलांच्या रक्षणासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.